आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कुणाशी बोलत आहे? आपण प्रतीक्षा किंवा नंदन कॉल करू शकता.
आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अन्य कॉल पर व्यस्त है, कृपया प्रतीक्षा करें या कुछ समय पश्चात.
हेलो हेलो हेलो
हेलो.
हाँ बोलो ना.
हाँ तुम्ही येणार होतात ना?
हो येणार आहे. त्यात चाकर रेमकी कंपनी आले नाही ना, नंतर ते 6 वाजेपर्यंत येतील आणि ते भाऊ आले पण 6 वाजता येणार आहे ना.
पण आता आमचं ऑफिस 5:30 पर्यंत राहत ना. भाऊंशी पण बोल
बोलून घेतो आम्ही. आपण उद्या फायनल आपल्या बाकीच्या गोष्टी चेक वगैरे जेव्हा फायनल करून.
हा तुम्ही काय करा उद्या सकाळी चेक. उद्या नाही का आमचं हाफ डेज ऑफिस आहे 1 वाज